बाल सुंदर गाना अपन ऐकल घटना फार सुंदर गायला आपण 395 कलम परंतु बाबा साहेब आंबेडकरांनी सांगितलं की घटना किती चांगली असतील परंतु तिला राबवणारे लोक जर नालायक असतील तर त्या घटनेचा काय उपयोग नाही. त्या गाण्यापेक्षा ना मला तुम्ही बाबासाहेब गातो ते पण मला कोणतं गाणं आठवत होतं माहिती त्यांनी त्यांच्या परीने गायलेलं माझ्या भावाचं बंधूंना एक गाणं फार राजलं. आता सगळ्यात बाय गात्यात त्याचं गाणं ती बात वेगळं आहे. अधिकारण महाराष्ट्र सगळ्याला माहिती आणि म्हणून एक मुकडा सादर करतो बरं का मॅडम. घटना किती जरी चांगली असली परंतु तिला जर सांभाळणारे व्यवस्थित नसतील तर काय उपयोग नाही म्हणून माझा भाव काय म्हणतो. अरे कोण्या देवाला निमंत्रण आणि हिला कशा सखाची जोश आला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती करतोय असं कसं म्हणजे वातावरण हे पाहिजे काय म्हणतात त्याला एकदम असं आनंदी आणि म्हणून एक मुकडा सादर करतोय. घटना किती चांगली असेल परंतु तिला चालवणारे जर व्यवस्थित नसतील. स्वप्नील हुंडे साहेब अरे कोणी आणि हिला कशाचा खर्च
हे आम्ही बोल दे विशालचा विशाल 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 नाही
मॅडम असं निवत गिवत दाखवत नका जाऊ कोणाला बी दाखवायचं तर हे दाखवलं पाहिजे काय म्हणतात त्याला बकर कोंबड माहिती आम्हाला जरी मिळालं तरी बरं वाटलं अर्ध दे बाई अर्ध आम्हाला ते अर्ध तू खावे आता ते गोड कोण खायचं. आम्ही फक्त एक मुकडा सादर करतोय तुम्हाला मजा यावी म्हणून अरे पुण्य देवाला निमंत्रण लावला आणि हिला कशाचा खजिना घावला. अरे बाप खरा तो गाण्याला अर्थ समजणे वाले को इशारा कापी काही जण कपडे जसा बदलतात तसं राजकारणामध्ये आपले बाप बदलतात आणि म्हणून अशा लोकांना सांगले नेते लक्ष द्या खास तुमच्यासाठी गातोय अहो कोण्या देवाला निवत निवदाचे वेगळे प्रकार असतात कधी एवढीचा निवत गोल आकाराचा त्यापेक्षा थोडी मोठी अजून त्यापेक्षा थोडी मोठी आणि म्हणून म्हणायचं
आपण देवाला निमंत लावला आणि हिला कशाचा खजिना
अरे बाप खारा तो, अरे बाप खारा तो, बाप खारा, बाप खारा तो, बाप खारा, अरे बाप खारा तो बंदूला चूला, हिना आओ बाप खारा तो बाजूला चूला, हे
तरुण दाखवा त्या भीमाई माऊली बरी कोणी मरून दाखवा
अविनाश भाऊ दिवार यांच्या वतीने 1000 रुपयाची भेट आली. असे चांगल्या कवीतून गाणे द्यावं, पैसे द्या लागतात कवीला, तेव्हा तो कवीने लिहितो पण खपाकप 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 खपाकप. अरे खाऊन बापात चांगलं भरलं
Thank you.
अरे बापो खरा तो बाजू लड़ियोला
शिवाजी विषयी लाखो कर क्या बात है बॉस काम चालू वाटत वाव क्या बात भिकारी भी झक मार त्याच्या पुढे द्या बाय द्या बाय बाय अग द्या बाय काय ए बाय ही तर माझी आई से ए बाय अग देखील बाय अग ए बाय अग मास का करू आता मी काय काय का बंधुलो अरे बाबा साहेब आला बैमान झाले तुमची फरमाईशी म्हणून पुढे सोपलेली
अरे ये झुमका ये झुमका ये झुमका ये झुमका आपण ऐकलं झुमका बरोबर आहे ना, परंतु माझं जे गाणं येते ते हे झुमका जे आपण आपल्या घरामध्ये खातो बरोबर आहे ना, त्याला म्हणतात पिठलं बेसन। अरे ही झुमका भाकर अरे ही झुमका भाकर अरे ही झुमका भाकर। मॅडम तुम्हाला गाणं नाही व्यापारी गाव एक पारपायश म्हणून मुकडा गातोय फक्त, नाही तर बरंच आपले हा गाव घेताल आणि ते गाणं व्हायचं परत जरा खाजवा की मग व्यासन दिलं मी हा बघ आपल्या धारकाला वापर। अरे ही झुमका ही झुमका ही झुमका ही झुमका आई झुमका भाकर ही झुमका भाकर दादा महिने निघाय शांत बस कटिंग करू नको नाही तर मी सटिंग करेन। अरे ही झुमका भाकर ही झुमका भाकर